इतिहासाच्या पानोपानी रक्तरंजित पळती सडे, युद्धाच्या त्या खाई मध्ये देश अडकती बडे बडे। दो हत्तींच्या लढती मध्ये चिरडून जाती सान किडे, तैसे जाई प्रजाजनांचे मोडून मगते कंबरडे। जगात सगळे जुलूस काढती युद्ध नको मज शांती हवी, परी आर्त स्वरांनी पुकारलेली कानी हाकत्या कशी जावी। पैशाच्या त्या जोरावरती शिकवू नये कुणी कुणा धडे, परस्परातील वैरापायी सदैव जगती युद्ध घडे। सुखी रहा तू तुझ्या घरी अन मीही राहतो सुखी कडे, सुमती ऐशी जरी ठेवता नंदे शांती चोहीकडे। हुसेन आणखी बुश दोघांना सौजन्यची ते दे थोडे, विनती माझी एकची इवली अल्लाणी येशूकडे। विनती माझी एकची इवली अल्लाणी येशूकडे।